प्रादेशिक मराठी बातम्या
आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय राज्य आणि जिल्हा स्तरावर शिक्षकांचा सन्मान. शिक्षक दिन हा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देण्याचा निर्णय. महानुभाव पंथाच्या देवस्थानांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद. तर नागपुरातील काटोल, वर्ध्यातील आर्वी इथं दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायालय प्रस्तावित. मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी समिती गठीत करणार. नागपुरात 100 हेक्टरवर भव्य चित्रनगरी उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय. दिव्यांग प्रवाशांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये मिळणार कायमस्वरूपी आरक्षित आसन. आणि राज्यातील 358 तालुक्यातील कामगार सुविधा केंद्रांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आज देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. देशभरातल्या 82 शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतय्या बेडके यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करत शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते. खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढायला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना मुख्यमंत्र्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या दृष्टीनं सरकार नेहमीच प्रयत्नशील राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांना सर्व पुरस्कार विजेत्या शिक्षकांचं अभिनंदन केलं. या कार्यक्रमात 109 शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आज शिक्षक दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यात परिषद अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार सत्कार समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित आला होता. अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार असल्याचा महत्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी मोर्शी शहरातील जलसंपदा वसाहतीतील 61 हेक्टर आर तसंच 4.8 हेक्टर आर जागा तसंच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी राष्ट्रीय मत्स्य बीज केंद्र सिंबोरा यांची 33 हेक्टर एवढी जमीन महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांना देण्यात येईल. या महाविद्यालयातील पदांसाठी 31.48 कोटी रुपये खर्च येईल. त्याशिवाय बांधकाम, फर्निचर, वाहन खरेदी यासाठी 171.6 कोटी खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय बुलडाणा जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायालय स्थापन करण्याचा आणि या न्यायालयांसाठी 17 पदं मंजूर करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. अन्य महत्वपूर्ण निर्णयांमध्ये पुणे छत्रपती संभाजीनगर इथं सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणं, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारणं, विहिरी शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान, अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्याच्या निर्णयांचा समावेश आहे. औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देणं, थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ करणं आदी निर्णय देखील घेण्यात आले. लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत आणि शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचं वृत्त चुकीचं असल्याचा खुलासा मदत आणि पुनर्वसन विभागानं केला आहे. तर राज्यात 221% पेरणा झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. राज्यातील मोठी धरणं 2018 नंतर प्रथमच 100% भरली असल्याचं जलसंपदा विभागानं कळवलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 1.60 कोटी भगिनींना 4,787 कोटीचे वाटप झाल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण विभागानं बैठकीत दिली. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात चक्रधर स्वामींना नमन केलं आहे. नागपुरात महावितरण आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आलं. मराठी साहित्याला समृद्ध आणि संपन्न करून मराठी भाषेचा गौरव करण्यामागे चक्रधर स्वामींचं मोठं योगदान आहे. त्यामुळे मराठी भाषा दिन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतरण दिनी साजरा व्हावा असे विचार साहित्यिक आणि विचारवंत डॉ अशोक राणा यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनात काल चक्रधर स्वामींच्या विचारांची वर्तमान काळातील प्रासंगिकता या विषयावर विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयात श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीदिनाचं औचित्य साधून महानुभाव पंथाच्या अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरसह भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानासह राज्याच्या ग्रामीण भागातील 8 देवस्थानांच्या सुमारे 275 कोटींच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. यात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील श्री संत गुलाबराव महाराज तीर्थक्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटी, रिद्धपूर तीर्थक्षेत्रासाठी 14.99 कोटी तर वर्धा जिल्ह्यातील श्री गोविंद प्रभू देवस्थानासाठी 18 कोटी 97 हजाराच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसंच पर्यटन विभागाच्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा इथल्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाच्या विकासासाठी 164.62 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विविध पायाभूत सुविधा आणि अनेक महत्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर शहरात मुंबई आणि कोल्हापूरप्रमाणे फिल्म सिटी निर्माण करण्यासाठी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मुनगंटीवार यांनी काल अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीनं मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी सांस्कृतिक विभागाच्या वतीनं समिती गठीत करण्यात येणार आहे. यासोबतच नागपूर इथं 100 हेक्टर परिसरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु करण्याची सूचना मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला दिली आहे. तसंच अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असल्यास चित्रपटाला अतिरिक्त 5 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. अनेक प्रतिथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी असा मनोदय मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. जाती व्यवस्था कायम ठेवण्याचा भाजपाचा उद्देश असल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं आणि पुतळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रमेश चेन्नीथला यांसह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आलं असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचं आरक्षित आसन उपलब्ध करून देण्यासाठी देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगांचा प्रवास यापुढे अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागानं एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केली आहेत. साध्या बसेसपासून शिवनेरी बसेसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना एसटी महामंडळानं स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून त्यांना चढउतार करताना प्राधान्य द्यावं तसंच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी आणि नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील तालुका स्तरावर सुरू करण्यात आलेल्या तालुका कामगार सुविधा केंद्राचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. या सेतू केंद्राद्वारे बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसंच लाभ वाटपाचे अर्ज आणि मूळ कागदपत्रे सादर करता येणार आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे केंद्र मदत करणार आहे. राज्यातील 358 तालुक्यात ही कामगार सुविधा केंद्र सुरू होत आहेत. त्यामुळे कामगारांच्या वेळेत आणि खर्चात बचत होणार आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पनेतून शिक्षण देण्याचं कार्य शिक्षकांना करावं लागणार आहे. त्यामुळे आदर्श शिक्षक हा विद्यार्थीच असतो असं प्रतिपादन विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान नागपूरचे संचालक डॉ प्रेमलाल पटेल यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शिक्षक दिन समारंभ गुरुनानक भवन इथं आज सकाळी पार पडला. या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात आले. यावेळी डॉ पटेल प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करत होते. अकोला जिल्ह्यात या आठवड्यात झालेल्या पावसामुळे 7 महसूल मंडळाच्या परिसरात अतिवृष्टी झाली असून नदी आणि नाल्यांना पूर आला आहे. यात 41,886 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून 82 घरांची पडझड झाली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. दरम्यान नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 9 सप्टेंबरपर्यंत बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या दरम्यान सर्वत्र सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिका आणि सुधार प्रन्यासकडून स्वच्छतेकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नागपूर शहरात चिकनगुनिया आणि इतर डासांपासून होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक मुख्य रस्ते आणि निवासी भागांमध्ये सांडपाण्याचा ओघ सुरू आहे, ज्यामुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. अनियोजित कामे आणि प्रशासनाकडून समस्यांचं त्वरित निराकरण करण्यात असलेल्या उदासीनतेमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासनं तात्काळ अशा ठिकाणांची आणि समस्यांची मूळ कारणं शोधून समस्यांचं निराकरण करावं, अन्यथा शहर काँग्रेस कमिटी त्वरित आंदोलन सुरू करेल, ज्याचा गंभीर परिणामांची जबाबदारी संबंधित प्रशासनावर असेल, अशी चेतावणी ठाकरे यांनी यावेळी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर शिक्षकांचा सन्मान. शिक्षक दिन हा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी समिती गठीत करणार. नागपुरात 100 हेक्टरवर भव्य चित्रनगरी उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.